जय जय माधवम कृष्णम सच्चिदानंद गोविंदम। जय मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशं। जय मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशं। जय मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशं। जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम्। जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम्। जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम्। जय मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशं। जय मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशं। जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम्। जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम्। जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम्। बोलो नंद के लाल की जय। राजसूय यज्ञ उत्तम रीतिनी संपन्न झाला आणि भगवान श्री कृष्णांच्या इच्छेप्रमाणे धर्मराज्याची स्थापना झाली। राजसूय यज्ञाचं हे जे प्रकरण आहे त्या प्रकरणातून जर कोणता बोध होत असेल तर त्या निमित्ताने राजसूय यज्ञाचं निमित्त साधून भगवान श्रीकृष्णांनी जरासंधाचा वध रक्ताचा अतिरिक्त एकही थेंब न सांडता असा घडवला। जरासंधाचा राजसंघ जो होता तो फोडला। या राजसंघातल्या राजांचा संताप एकूणच आतल्यात धुमसत होता आणि शिशुपाल त्यांना नेतृत्व देण्यासाठी उत्सुक देखील होता। शिशुपालांनी त्यांच्या सामुदायिक मनोवृत्तीला वाट करून दिली। पांडवांनी दिग्विजय संपादन केला तेव्हा पांडवांच्या पराक्रमामुळे सर्व राजे जरी नमले आणि जरासंध गेलेला होता अशीही वस्तुस्थिती होती। असं असल्यामुळे राजसूय यज्ञाला पांडवांचं आधिपत्य मान्य करून मुकाट्याने सर्व राजमंडळ उपस्थित राहिलं। पण राजसूय यज्ञामध्ये जरासंघाच्या फुटलेल्या राजसंघाला नेतृत्व देण्यासाठी उत्सुक असलेला शिशुपाल त्यांनी एकूणच राजांच्या सामुदायिक मनोवृत्तीला वाट करून देण्याचा प्रयत्न केला आणि या सर्वांच्या मुळाशी भगवान श्रीकृष्ण आहेत हे सर्वांच्या ठळकपणाने लक्षात आणून दिलं. त्यांनी श्रीकृष्णांवरच थेट आरोप केले. अशा या अवस्थेतून महायुद्ध पेटणं ही अटळ बाब आहे असं सर्वांनाच वाटायला लागलं. पांडवांच्या आणि श्रीकृष्णांच्या सामर्थ्यानी हा जो असंतुष्ट वर्ग होता तो केवळ दबलेला होता. शिशुपालाच्या वधामुळे आणि श्रीकृष्णांच्या रौद्र रूपाकडे पाहून विरोध करायचं मनात असून देखील कित्येक राजे एक अक्षरही न बोलता तसेच बसून राहिले. शिशुपालाला देखील पांडवांविरुद्ध आणि श्रीकृष्णांविरुद्ध यज्ञामध्ये संघटित उठाव करायचा होता. सर्व विरोधी राजे एकत्र करायला त्यांनी सुरुवातही केलेली होती. मात्र बेसावध आणि बेताल झालेल्या शिशुपालानी जेव्हा एकट्या कृष्णांवर शाब्दिक हल्ला चढवला आणि शेवटी एकट्या कृष्णांना युद्धासाठी आव्हान दिलं तेव्हा एका राजकीय धूर्तपणाने श्रीकृष्णांनी ते आव्हान तत्परतेने स्वीकारलं आणि त्याचा तिथे वध केला. त्यामुळे राजांना एकत्रित येण्यासाठी विशेष संधीही मिळाली नाही आणि पुन्हा एकदा जरासंधाचा जो राजसंघ होता तो नेतृत्वहीन झाला. यज्ञात त्यांच्या उठावाचं भय आहे असं ओळखून महाभारतकार असं म्हणतात की यज्ञ पूर्ण होईपर्यंत अजानुबाहू आणि शंख चक्रादी आयुध धारण करणाऱ्या भगवान श्रीकृष्णांनी यज्ञाचं संरक्षण केलं. श्रीकृष्णांची एकूण सावधानता आणि पांडवांचा काही पक्ष घेण्याची त्यांची प्रबळ इच्छा या निमित्ताने सर्वांच्या लक्षात आली. कुंतीची आज्ञा घेऊन सुभद्रा आणि द्रौपदी यांना भेटून भगवान द्वारकेला जायला निघाले तेव्हा त्यांना पोचवायला आलेल्या युधिष्ठिराला रथ थांबून भगवंतांनी सांगितलं की तू सावधान राहून प्रजाजनांचं पालन कर. सर्व प्राणी मेघाला पक्षी वृक्षाला देव इंद्राला आपल्या जीवनाचा आधार मानून त्यांचा आश्रय घेतात त्याचप्रमाणे सर्व बंधू बांधव जीवन निर्वाहासाठी तुझा आश्रय घेवोत आणि एकमेकांची आज्ञा घेऊन श्रीकृष्ण द्वारकेकडे निघून गेले आणि पांडव इंद्रप्रस्थामध्ये परत आले. यज्ञ समाप्तीनंतर युधिष्ठिराचा निरोप घेऊन द्वारकेला श्रीकृष्ण परतले तेव्हा द्वारका नगरी युद्धमग्न आणि युद्धग्रस्त अशी झालेली होती. श्रीकृष्ण आणि बलराम दोघेही द्वारकेत नसताना शाल्व द्वारकेवर चालून आलेला होता. रुक्मिणी हरणानंतर झालेल्या युद्धात शिशुपालाच्या बाजूने लढणारा हा शाल्व पराभूत झाला तेव्हा त्यांनी मी पृथ्वी यादव रहित करीन अशी प्रतिज्ञा घेतलेली होती आणि त्यांनी कठोर तपश्चर्या करून भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतलं आणि त्यांच्याकडून अभेद्य आणि इच्छेप्रमाणे जाणार आणि यादवांना भयंकर ठरेल असं एक विमान युद्धाकरता म्हणून मागून घेतलेलं होतं. जरासंधचा कई पक्षी आणि शिशुपालाचा मित्र असा हा शाल्व शिशुपालाच्या वधाची वार्ता ऐकून त्याचा सूड घेण्यासाठी म्हणून द्वारकेवर चालून आलेला होता तेव्हा भगवान श्रीकृष्ण द्वारकेमध्ये नव्हते. त्यांनी आपल्या सैन्याने द्वारकेला वेढा घातला आणि विमानातून तो द्वारकेवर घिरट्या घालायला लागला. भगवान श्रीकृष्ण द्वारकेमध्ये जरी नसले तरी द्वारकेची जी युद्ध सज्जता होती ती अप्रतिम होती. द्वारकापुरीत सर्वत्र तोरण आणि पताका लावलेल्या होत्या. उंच उंच गोपुरं होती, ठिकठिकाणी बुरुज होते आणि त्या बुरुजांवर युद्धाला उपयोगी अशी अनेक यंत्र बसवलेली होती. सुरुंग खणण्यासाठी खनक होते, खडकांवर लोखंडाचे विषानी भरलेले काटे पसरलेले होते. गोपुरांवर भरपूर अन्न संग्रह देखील करून ठेवलेला असे. शत्रूच्या प्रहारांना रोखण्यासाठी म्हणून ठिकठिकाणी मोर्चेबंदी करून ठेवलेली होती. अस्त्रांनी भरलेली मातीची आणि चांबड्यांची असंख्य पात्र ठेवून दिलेली होती. शास्त्रोक्त विधीने द्वारकापुरीला रक्षणाच्या सर्व उपायांनी संपन्न करून शत्रूचा सामना करायला समर्थ असे गद, सांब, उद्धव आदी अनेक वीरपुरुष नगरीचं रक्षण करत होते. आक्रमणाच्या वेळी जी विशेष व्यवस्था केलेली होती ती देखील लक्षणीय आहे. शाल्वाच्या आक्रमणाच्या वेळेला द्वारकेकडे जाणारे सगळे पूल तोडून ठेवले, नौका थांबवल्या गेल्या, खंदकामध्ये काटे भरले गेले की जेणेकरून शाल्व आत येऊ शकणार नाही. द्वारकेच्या भोवती एक कोस पर्यंतच्या सगळ्या विहिरी जलशून्य करून ठेवण्यात आल्या. शाल्वाशी युद्ध सुरू असताना राजमुद्रेशिवाय द्वारकेतून कोणी बाहेर किंवा बाहेरून आत येऊ शकत नव्हता. प्रत्येक मार्गावर चौरस्त्यावर गजस्वार, अश्वस्वार यांची सेना उभी केलेली होती. भगवान श्रीकृष्णांनी युधिष्ठिराला असं सांगितलेलं होतं की शाल्वाचं आक्रमण जेव्हा झालं त्यावेळेला प्रत्येक सैनिकाला पूर्ण वेतन आणि पूर्ण भत्ता दिलेला होता. सर्वांजवळ नवीन शस्त्र होती, पोशाख नवीन होते, विशेष पुरस्कार वारंवार देण्यात आलेले होते, त्यामुळे त्यांना उत्तम प्रोत्साहन मिळालेलं होतं. कोणीही अवेतनी असा सैनिक नव्हता, कोणीही वेळेवर वेतन न मिळालेला असा सैनिक नव्हता, कोणाही सैनिकाला दयनीय सेनेत भरती केलेलं नव्हतं, कोणीही असा नव्हता की ज्याचा पराक्रम द्वारकेत असलेल्या यादववीरांनी पाहिल्याशिवाय त्याला सैन्यात भरती केलेलं होतं. अशी सगळी सिद्धता होती. यादव सैन्याने शाल्वाच्या आक्रमणाचा प्रतिकार केला. रुक्मिणीचा मुलगा प्रद्युम्न आणि चारुदेशन तसंच जांबवंतीचा मुलगा सांब या कृष्णाच्या मुलांचा अतुलनीय पराक्रम झाला. शाल्व आणि त्याचे सेनापती राक्षस हे माया जाणणारे होते, पण सगळ्या श्रीकृष्ण पुत्रांनी मायेच्याच योगाने शाल्वानी निर्माण केलेलं जे मायाजाल होतं तर ते नष्ट देखील केलं. शाल्वाचा सेनापती युद्धामध्ये ठार झाला. शाल्व आपल्या विमानात बसून होता. यादव सेना देखील काही प्रमाणात भयभीत झालेली होती, पण प्रद्युम्नाने पुढवून आपल्या सैन्याला धीर दिला. प्रद्युम्न आणि शाल्व यांच्यात फार मोठं युद्ध झालं. शाल्वानी प्रद्युम्नाचं कवच भेदलं, त्याला मूर्छित केलं, पण सावध झाल्यानंतर प्रद्युम्नानेही शाल्वाबद्दल तशाच प्रकारची कृती केली. शाल्वानी वेगवेगळ्या प्रकारच्या अस्त्रांचा प्रयोग केला, पण शेवटी प्रद्युम्नाने ब्रह्मास्त्र वापरलं आणि सगळी अस्त्र निरस्त करून टाकली. अखेर शाल्वाला मारण्यासाठी म्हणून प्रद्युम्नाने एक अतिउत्तम भाण जेव्हा धनुष्यावर चढवला तेव्हा सगळीकडे हाहाकार उडाला. इंद्राने नारद आणि वायुदेवांना प्रद्युम्नाकडे पाठवलं आणि त्याला निरोप देण्यात आला की हा तुझ्याकडून वध्य नाही, तू हा बाण परत घे, या बाणाचा जर प्रयोग झाला तर युद्धात कोणी जिवंत राहणार नाही. विधात्याने देवकी नंदन श्रीकृष्णांच्या हाताने शाल्वाचा मृत्यू निश्चित केलेला आहे. शाल्व देखील प्रद्युम्नाच्या बाणांनी अत्यंत दुःखितानी आणि पीडित झाला आणि तिथून एकूण पळूनच गेला. भगवान श्रीकृष्ण जेव्हा इंद्रप्रस्थाहून परत द्वारकेला आले तेव्हा त्यांना हा सगळा युद्धाचा वृत्तांत समजला. त्यांनी शाल्वाला मारण्याचा निश्चय केला आणि शाल्वाचा पाठलाग करायला त्यांनी सुरुवात केली. पांचजन्य फुंकून विशाल चतुरंग सेनेसह ते शाल्वाच्या मागावर निघाले. एका बेटावर शाल्व आपल्या विमानात बसून राहिलेला होता. त्यांनी श्रीकृष्णांना पाहून त्यांना युद्धासाठी आव्हान दिलं, श्रीकृष्णांवर बाणांची वृष्टी केली. श्रीकृष्णांनी ज्या पद्धतीने आपल्या दिव्य धनुष्यातून अभिमंत्रित असे हजारो बाण सोडले तेव्हा शाल्वाचे कित्येक सैनिक मरून समुद्रामध्ये विमानातून पटापट पडायला लागले. निरनिराळी शस्त्र आणि अस्त्र यांचा प्रयोग चाललेला होता. श्रीकृष्णांनी बाणांची वृष्टी केली पण मायावी अशा शाल्वाचं विमान एकदम अदृश्य झालं. पण कोलाहल मात्र दैत्यांचा ऐकू येत होता, त्यामुळे लक्षवेधी बाणांनी श्रीकृष्णांनी शरसंधान केलं. त्या योगे दैत्य मारले जायला लागले. श्रीकृष्णांनी वज्रास्त्राचाही प्रयोग केला. सारथी दारुक श्रीकृष्णांना असं म्हणाला की शाल्वाच्या संबंधामध्ये तुमच्या मनामध्ये कोमलता आणि मित्रभाव जो थोडा बहुत आहे तो तुम्ही आता काढून टाकावा. तुम्ही संपूर्ण पराक्रम करून याचा वध करणं आवश्यक आहे. त्याच्यावर श्रीकृष्ण दारुकाला म्हणाले की मुहूर्तभर वाट पहा. आणि मग श्रीकृष्णांनी अग्नियास्त्राने शाल्वावर शरसंधान केलं. शेवटी त्याच्यावर त्यांनी सुदर्शन चक्र सोडलं आणि सुदर्शन चक्राला अभिमंत्रित करून भगवान म्हणाले की आपल्या शक्तीनी सौभ विमान आणि त्यावर राहणाऱ्या माझ्या सगळ्या शत्रूंना तू मारून टाक. ते विमान एकूण मधोमध कापलं गेलं, ते पृथ्वीवर पडलं, परत श्रीकृष्णांच्या हातात आलं. त्याला परत वेगपूर्वक त्यांनी सोडलं आणि यावेळेला शाल्वाचा वध करण्यासाठी मी तुला सोडत आहे असं भगवान म्हणाले आणि त्या चक्राने शाल्वाचे दोन तुकडे झाले. भगवान द्वारकेला परत जायला निघणार तेवढ्याच शिशुपाल आणि शाल्व यांचा एक मित्र दंतवक्त्र आपल्या मित्राच्या वधाचा सूड घेण्यासाठी म्हणून युद्धभूमीत आला आणि त्यांनी भगवंतांशी गदा युद्ध सुरू केलं. भगवंतांनी आपली प्रचंड कौमोदकी गदा उचलली, दंतवक्त्राच्या वक्षस्थलावर त्यांनी प्रहार केला. दंतवक्त्र मुखातून रक्त ओकायला लागला, त्याचे केस विखुरले, आणि तो निष्प्राण होऊन भूमीवर धारातीर्थी होऊन पडला. शिशुपालाच्या मृत्यूनंतर जसं झालं तसंच दंतवक्त्राच्या शरीरातून देखील एक सूक्ष्म प्रखर ज्योत निघाली आणि सर्वांच्या समक्ष श्रीकृष्णांच्या शरीरात ती प्रविष्ट झाली. दंतवक्त्राचा विदुरथ नावाचा भाऊ देखील तिथं लढण्यासाठी आला. श्रीकृष्णांनी सुदर्शन चक्राने त्याचं मस्तक उडवलं. अशा रीतीने शाल्व, दंतवक्त्र आणि विदुरथ यांचं वध करून श्रीकृष्णांनी द्वारका नगरीमध्ये प्रवेश केला. भगवंतांनी प्रवेश केला तेव्हा द्वारका नगरी उत्तम रीतीने सजवली गेलेली होती. अनेक यादववीर भगवंतांच्या माग चालत येत होते. श्रीकृष्णांनी इतरांना अवध्य अशा अनेक दुष्ट दैत्य दानव मानव यांना यमलोकी पाठवलं आणि युधिष्ठिराच्या धर्मराज्याला बळकटी आणली. नंतर एकदा बोलताना भगवान श्रीकृष्ण युधिष्ठिराला म्हणाले की अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी जेव्हा महायुद्ध पेटेल तेव्हा जरासंध, शिशुपाल आणि शाल्व हे विरोधी बाजूशी बाजूमध्ये असता कामा नयेत म्हणून त्यांना मला आधी मारायचं होतं. त्या तऱ्हेने त्यांनी या तिघांनाही ठार मारलं. राजसूय यज्ञानंतरच्या कौटुंबिक अशा सहवासामध्ये ज्या घटना घडल्या त्या घटनांमध्ये दुर्योधनाला आपला अपमान झाल्याची भावना निर्माण झाली. मयासुरांनी जी मयसभा निर्माण केलेली होती ती पाहण्यासाठी सगळ्या पाहुण्यांना आणि नातेवाईकांना घेऊन जात असताना पाणी भरलेली जागा आहे असं समजून आपली वस्त्र वर करून सावरून जेव्हा दुर्योधन चालायला लागला तेव्हा भीम तिथं मोठमोठ्यांदा हसायला लागला आणि भीमाने त्याला सांगितलं की इथं पाणी नाहीये, साधी जमीन आहे. आणि ज्या ठिकाणी भूमी समजून तो निर्धास्तपणाने चालायला लागला तेव्हा दुर्योधन पाण्यामध्ये पडला. त्याची फजिती पाहून अर्जुनासह श्रीकृष्ण, द्रौपदी आणि इतर राजस्त्रिया या मौजेनी जोरजोरात हसल्या आणि युधिष्ठिरांनी देखील दुर्योधनाला नवीन वस्त्र बदलण्यासाठी म्हणून दिली. दुःखाने आणि संतापाने तिथून जाताना दार समजून तो जेव्हा भिंतीवर आपटला तेव्हा नकुल सहदेवानी पुढे येऊन त्याला तत्परतेने सावरलं आणि सहदेवानी हसत हसत दार दाखवून त्याला त्या बाजूने जायला सांगितलं. हा प्रसंग झाला खरा पण त्या मयसभेमध्ये सर्वच पाहुण्यांची त्रिधा तिरपीट उडाली. तो एक प्रकारे सर्व यज्ञ झाल्यानंतर हसत खेळत मनोरंजनाचा आणि मौजेचा सगळ्या नातेवाईकांचा स्नेह संमेलनाचा असा कार्यक्रम होता. दुर्योधनाला त्या ठिकाणी फार मोठ्या अपमानाची अशी जाणीव झाली. खर तर नात्याच्या बाजूनी एकाच नात्याचे बरोबरीचे योग्यतेचे असे सर्व लोक असताना कोणी हीन आणि कमी प्रतीच्या मंडळींनी दुर्योधनाची चेष्टा केलेली नव्हती. बरोबरीच्या नात्यांनी हे सगळं चाललेलं असताना एकूणच आपला जो अहंकार आहे त्या अहंकारामुळं, अभिमानामुळं, मनस्वितेमुळं तसंच पांडवांचं वैभव सहन न झाल्यामुळं अस्वस्थ झालेला दुर्योधन अपमानाच्या भावनेने पेटून उठला आणि त्यांनी ताबडतोब इंद्रप्रस्थ सोडलं आणि हस्तिनापुराला निघून गेला. त्याच्या मनामध्ये पांडवांची सत्ता संपत्ती, स्वतःचा झालेला अपमान आणि निर्माण झालेला मत्सर या सर्वाचा एकत्रित परिणाम म्हणून सूडाचा विचार त्याच्या मनामध्ये यायला सुरुवात झालेली होती. शस्त्राच्या सामर्थ्याने जी अशक्य गोष्ट आहे ते कपटांनी मिळवावं अशा प्रकारे शकुनी मामांबरोबर त्याची खलबत सुरू झाली. शकुनीनी आणि दुर्योधनांनी मिळून सम्राट युधिष्ठिराला राजांमध्ये जे द्यूत खेळण्याचा प्रघात होता त्याप्रमाणे युधिष्ठिराला द्यूताला बोलवावं आणि फसवावं अशा प्रकारची योजना निश्चित केली गेली. ती योजना धृतराष्ट्राला देखील समजावून सांगितली गेली. बलवान लोकांना फसवल्यामुळं ते चांगलंच अंगाशी येतं हा विचार मनामध्ये असताना देखील एकूण मोहामुळं धृतराष्ट्राला देखील ही योजना पसंत पडली. पण त्याच वेळेला त्याच्या मनामध्ये एक शंकेची पाल चुकचुकली की यामुळं अनर्थ घडू शकतो, ही चेष्टा महागात पडू शकते. पण तरी देखील दुर्योधनानी संकटाची जाणीव होऊन देखील पुढे येऊ घातलेल्या विदुराला आज्ञा केली की आपल्या काकांची आज्ञा म्हणून युधिष्ठिराला माझ्या आज्ञेवरून द्यूत खेळण्यासाठी म्हणून तू जाऊन आमंत्रित करावंस. युधिष्ठिर ज्या पद्धतीने अत्यंत सौम्य, विवेकी, विचारी, नम्र आणि सुसंस्कारित असा होता त्यामुळं दुर्योधनाला धृतराष्ट्राने जर आज्ञा केली तर युधिष्ठिर येईल याच्याविषयी कोणतीही शंका नव्हती. इकडे युधिष्ठिराला देखील शिशुपालाचा जो वध झाला ती गोष्ट मनाला लागलेली होती. आपल्या घरी आलेला असताना अशा प्रकारचा संहार यज्ञामध्ये घडला त्यामुळे तो काही प्रमाणात अस्वस्थ झालेला होता. तसंच खेळीमेळीच्या आणि मौजेच्या अशा वातावरणामध्ये एकदम रागवून दुर्योधन परत गेला या कारणानेही काही अस्वस्थता युधिष्ठिराला भेडसावत होती. त्यामुळे तो अंतर्यामी थोडासा विचारप्रवृत्त झालेला होता, अंतर्मुख झालेला होता, काहीतरी चुकलं असं त्याला सतत वाटत असे. जेव्हा एकेकांना निरोप देण्याची वेळ आली तेव्हा व्यास मुनींना जेव्हा निरोप दिला गेला तेव्हा त्यांनी व्यासांना असं विचारलं की मला असं वाटतं की या राज्यावर काहीतरी संकट कोसळणार की काय. तेव्हा व्यास असं म्हणाले की निर्माण झालेल्या धर्मराज्याच्या आधी सत्तेचं तू केंद्र आहेस, त्यामुळं प्रहार होईल तर तुझ्यावरच होईल आणि कशा प्रकारे होईल हे सांगता येणार नाही. इथून पुढे जेव्हा जेव्हा म्हणून सज्जनांवर प्रहार होईल तेव्हा तुझ्यावर प्रहार करणं हेच शत्रूचं उद्दिष्ट राहील, त्यामुळं तू विकारवश होऊ नकोस, विकारांच्या तावडीत न सापडता तुझ्या राज्याचं रक्षण कर, प्रजेचं रक्षण कर, मोहाला बळी पडू नकोस. जेव्हा भगवान श्रीकृष्णांना निरोप द्यायचा प्रसंग आलेला होता तेव्हा श्रीकृष्णांनी त्याला असं सांगितलेलं होतं की तुला कायम सावध राहणं आवश्यक आहे, राज्याच्या संरक्षणासाठी म्हणून सावध आणि अप्रमत्त असं राहून राज्याचं संरक्षण तू कर, तुला कोण फसवील आणि जाळ्यात ओढील हे सांगता येत नाही. या दोन्ही महापुरुषांच्या वचनाचावर युधिष्ठिर फार गांभीर्याने विचार करायला लागला. तो अति अंतर्मुख झाला आणि आपल्याला कोणी फसवील किंवा जाळ्यात ओढील किंवा आपण मोहामध्ये सापडू किंवा विकारवश होऊ, आपण अप्रमत्त राहणं आवश्यक आहे असा व्यासांचा आणि श्रीकृष्णांचा स्पष्ट उपदेश असताना, आपल्या विकारांकडे सावधपणाने पाहण्याच्या ऐवजी युधिष्ठिर असं समजला की आपण इथून पुढे सर्व राजांशी आणि प्रजेशी देखील अधिकाधिक स्नेहार्द्र, अधिकाधिक नम्र असं राहणं आवश्यक आहे. आपण जितका कमी विरोध ओढवून घेऊ तितकं चांगलं, इतकंच नव्हे तर आपण मुळीच विरोध ओढवून घेता कामा नाहीये. आपण काही प्रमाणात लोकानुनय करायला हरकत नाही, सर्वांना प्रिय वाटेल असं वर्तन इथून पुढे आपण ठेवावं. राजांना देखील कोणत्याही पद्धतीने आपल्या वर्तनाने आपण आता दुखवायचं नाही अशा प्रकारचा निश्चय युधिष्ठिरांनी केला. जवळपास पुढची 12-13 वर्ष ही गोष्ट आपण सांभाळायला पाहिजे असं युधिष्ठिराला वाटायला लागलं. आपलं हे मनोगत त्यांनी आपल्या उरलेल्या चारही बंधूंना सांगितलं तर त्यांना देखील ही गोष्ट पटली आणि या सर्व बंधूंनी असाच अर्थ घेतला की इथून पुढे सर्वांशी अधिकाधिक मिळून घेऊन स्नेहार्द्र होऊन लोकानुनय करून असं राहण्यामध्येच हित आहे. जरी आपलं साम्राज्य असलं तरी देखील अशा प्रकारचा उद्रेक कधी होऊ शकतो तो आपणहून आपण ओढून घ्यायला नको. त्यामुळे जेव्हा धृतराष्ट्राचा निरोप आज्ञावजा विदुराने युधिष्ठिराला आणून पोचवला तेव्हा धृतराष्ट्राचा देखील अनुनय करावा, त्याच्याशीही नम्रतेने वागावं, त्याच्याही विरोधात सापडायला नको अशा विचाराने युधिष्ठिरा सकट सगळ्या पांडवांनी द्यूत खेळण्याचं निमंत्रण स्वीकारलं आणि द्रौपदीसह सर्व पांडव हस्तिनापुराला निघून गेले. आपण एक भजन ऐकू आणि त्याच्यानंतर उर्वरित कथा होईल.
गोपाला गोपाला राधे नंदलाला, गोपाला गोपाला राधे नंदलाला, गोविंद गोपाला राधे नंदलाला,
गोविंद गोपाला राधे नंदलाला,
गोविंद गोपाला राधे नंदलाला,
गोविंद गोपाला राधे नंदलाला,
गोपाला गोपाला राधे नंदलाला,
गोपाला गोपाला राधे नंदलाला,
गोपाला गोपाला राधे नंदलाला,
गोपाला गोपाला राधे नंदलाला,
वृंदावन संचारे राधे नंदलाला,
वृंदावन संचारे राधे नंदलाला,
वृंदावन संचारी राधे नंदलाला,
संचारी राधे नंदलाला,
मुरली मनोहर राधे नंदलाला, मुरली मनोहर राधे नंदलाला, राधे नंदलाला. ராதே நந்தலாலா, ராதே நந்தலாலா, ராதே நந்தலாலா, ராதே நந்தலாலா, கோபாலா கோபாலா ராதே நந்தலாலா. கோபாலா கோபாலா ராதே நந்தலாலா. கோவிந்த கோபாலா ராதே நந்தலாலா. கோபாலா கோபாலா ராதே நந்தலாலா. விருந்தாவன சஞ்சாரி ராதே நந்தலாலா. விருந்தாவன சஞ்சாரி ராதே நந்தலாலா. முரளி மனோகர ராதே நந்தலாலா. முரளி மனோகர ராதே நந்தலாலா. ராதே நந்தலாலா, ராதே நந்தலாலா, ராதே நந்தலாலா, ராதே நந்தலாலா. கோபாலா கோபாலா ராதே நந்தலாலா.
हस्तिनापुराला युधिष्ठिराचं आणि पांडवांचं यथोचित स्वागत झालं. आणि मौजेनी सर्वजण बसलेले असताना दुर्योधनानी राजा युधिष्ठिराला द्यूत खेळण्याकरता म्हणून आव्हान दिलं. द्यूत खेळणं हा राजधर्म समजला जात होता, तरी देखील युधिष्ठिर हा द्यूताचा शौकीन होता. शिवाय धर्म राजा म्हणवला गेलेला युधिष्ठिर धृतराष्ट्राच्या आज्ञेनुसार देखील सारासार विचार बाजूला सारून द्यूत खेळण्यासाठी म्हणून बसला. भगवान व्यासांनी त्याला विकारांच्या तावडीत न सापडता तू रहा असं सांगितलेलं होतं. भगवान श्रीकृष्णांनी अप्रमत्त राहून तू राज्य संभाळ असं सांगितलेलं होतं. पण धृतराष्ट्राच्या या चलाखीसमोर युधिष्ठिर एकूण फसला. दुर्योधनाने असाही प्रस्ताव मांडला की माझ्याऐवजी माझ्या वतीने शकुनी मामा खेळतील, तर युधिष्ठिर त्यालाही तयार झाला आणि शकुनीशी द्यूत खेळू लागला. द्यूत खेळताना प्रत्येक डावामध्ये तो हरत गेला. सुरुवातीला ही गोष्ट मौजेनी घेतली गेली, युधिष्ठिरही हसत होता. नंतर मात्र आपण सगळं धन गमावतोय अशी भावना त्याला ग्रासायला लागली. तरी देखील खेळण्याची जी ईर्ष्या निर्माण झालेली होती त्या ईर्षेपोटी तो अधिकाधिक खेळत गेला. असं खेळताना राज्याचे देखील एक एक भाग त्याने गमावले. एक वेळ अशी आली की सर्व राज्य देखील त्याने गमावलं. सर्व धन, सर्व वैभव, सर्व राज्य गमावल्यानंतर गमावण्यासारखं काही शिल्लक राहिलं नाही तेव्हा शकुनीनी असं सुचवलं की तुझ्या आज्ञेत राहणारे चार बंधू आहेत त्यांना तू द्यूताला पणाला लावू शकतोस. आणि त्यांनी आपल्या चारही बंधूंना गमावलं आणि ते बंधू दुर्योधनाचे दास झाले. अशा रीतीने सर्वस्व हरल्यानंतर थांबू पाहणाऱ्या युधिष्ठिराला शकुनीने असं सांगितलं की तू एकटा तर शिल्लक आहेस, तू स्वतःला तर लावून बघ, जर जिंकत गेलास तर हळूहळू तुला सगळं मिळू देखील शकतं. आणि युधिष्ठिर स्वतःला देखील लावला आणि स्वतः देखील पणामध्ये द्यूतामध्ये हरला. सर्व पांडव युधिष्ठिरासकट मान खाली घालून बसलेले असताना शकुनीनी जो स्वतः हरलेला आहे त्याच्या ताब्यात अजून एक गोष्ट आहे असं त्याला सांगितलं, ते म्हणजे त्याची पत्नी. आणि या पत्नीला त्यांनी द्यूतामध्ये डावाला लावावं असं सुचवलं. द्यूताच्या ईर्षेपोटी युधिष्ठिराने द्रौपदीला देखील पणाला लावलं आणि गमावलं. आणि त्यानंतर द्रौपदीशी अत्यंत अधम असा व्यवहार घडला. तिची वस्त्र उतरवण्याच्या आज्ञा दिल्या गेल्या, तिला सभेत फरफटत आणण्यात आलं. ती असं म्हणू लागली की माझ्या स्वयंवराच्या वेळेला मी राजसभेत आलेले होते, त्याच्यानंतर राजसभेमध्ये येण्याची कधीही वेळ मला आलेली नव्हती. अत्यंत दुःखावेगाने भीष्मांसकट सर्व श्रेष्ठ पुरुषांसमोर ती जाऊन उभी राहिली आणि त्यांना विचारायला लागली की मी खरोखर दासी आहे असं तुम्हाला वाटतं का? भीष्मांनी उत्तर देण्याकरता असमर्थता व्यक्त केली. त्यांनी मूकपणे युधिष्ठिराकडे बोट दाखवलं. कौरवांपैकी एकटा विकर्ण उठून उभा राहिला. त्यांनी दुर्योधन, दुःशासन आणि सर्वांची निंदा केली आणि त्यांनी गर्जना केली की द्रौपदी ही दासी नाही. पण विकर्णाचा हा आवाज कर्णाने ऐकून दाबून टाकला. कर्णाने त्याला धमकावलं आणि दुःशासनाला त्या तेजस्वी पतिव्रता सम्राज्ञीला भर सभेत नग्न करण्याची आज्ञा दिली. आपलं संरक्षण आपल्या स्वतःला शक्य नाही आणि कोणीही आपल्या मदतीला येऊ शकत नाही हे पाहून तिने भगवान श्री कृष्णांना आर्तपणाने हाका मारायला सुरुवात केली. हे द्वारकावासी गोपीजन प्रिया दीनबंधो श्री कृष्णा, तुझी सखी द्रौपदी तुला शरण आलेली आहे, तू माझं संरक्षण कर. आणि दोन्ही हाताने तोंड झाकून ती रडायला लागली. भगवंत अदृश्य रूपाने तिच्या मदतीला धावून आले. तिच्या पातिव्रत्य धर्मानेच अनेक वस्त्रांनी झाकून तिचं संरक्षण केलं हे सगळं पाहून शेवटी गांधारी अंतःपुरातून बाहेर आली. अत्यंत नीतिमान तपस्विनी पतिव्रता अशा गांधारीनी भर सभेत येऊन धृतराष्ट्राची कानउघाडणी केली. या सर्व प्रकाराला धृतराष्ट्र जबाबदार आहे हे तिने धृतराष्ट्राच्या समक्ष सांगितलं आणि धृतराष्ट्राला सांगून पांडवांचं सर्व वैभव द्रौपदी सकट सत्ता पांडवांना परत केली. असं अचानक घडलेलं पाहून दुर्योधनाने सर्व सत्ता मिळालेल्या युधिष्ठिराला पुन्हा द्यूताकरता आवाहन केलं आणि दुसरं द्यूत घडवून आणलं. त्या द्यूतामध्ये अट अशी होती की एका बाजूला राज्य की वनवास, त्याच्यातही 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास, यावर द्यूताचा एक डाव खेळला गेला आणि युधिष्ठिर परत तो डाव हरला. पांडवांना परत वनवासात त्या डावानुसार पाठवण्यात आलं. शाल्वाशी युद्धामध्ये भगवान अनेक दिवस गुंतलेले होते त्या काळात ही घटना घडली. हस्तिनापुरामध्ये हे अमंगल असं द्यूत झालं. भगवान द्वारकेत परत आल्यानंतर त्यांना पांडवांच्या वनवासाचं वृत्त समजलं. मोठ्या कष्टपूर्वक मिळवलेलं राज्य चुटकी सरशी युधिष्ठिरांनी गमावलं. भगवान अत्यंत व्यथित झाले. पांडवांना भेटण्यासाठी ते वनामध्ये आले. त्यांच्याबरोबर द्रुपदाचा मुलगा धृष्टद्युम्न, चेदिराज धृष्टकेतू, केकय राजकुमार, सुभद्रा, अभिमन्यू, द्रौपदीचे 5ही मुलगे असे होते. श्री कृष्णांनी युधिष्ठिराला प्रणाम केला आणि विषण्ण होऊन म्हणाले की दुर्योधन, कर्ण, दुरात्मा शकुनी आणि दुःशासन या सर्वांच्या रक्ताचं पान भूमी करील. युद्धात यांना आणि यांच्या सर्व अनुयायांना अन्य सर्व राजांसह परास्त करून आम्ही सर्वजण धर्मराज युधिष्ठिराला सम्राट पदावर पुन्हा अभिषिक्त करू. जो दुसऱ्याशी कपटाने वागून किंवा धोका देऊन सुख भोगत असेल त्याचा वध केला पाहिजे असा सनातन धर्म आहे. भगवान श्रीकृष्ण यावेळेला इतके क्रुद्ध झालेले होते की जणू आत्ताच ते हा पराक्रम करणार असं वाटायला लागलं. अर्जुनाने त्यांना शांत केलं. त्यांचं गुणगान केलं आणि तो मौन राहिला. तेव्हा शांत चित्त होऊन श्रीकृष्णांनी अर्जुनाला उद्देशून अत्यंत भावपूर्ण असे उद्गार काढले. ते म्हणाले की तू माझाच आहेस आणि मीही तुझाच आहे. जे माझे आहेत ते तुझेही आहेत. जो तुझा द्वेष करतो तो माझा द्वेष करतो. जो तुला अनुकूल तो मला अनुकूल. तू नर तर मी नारायण श्रीहरी आहे. आपण दोघे नर नारायण ऋषीच या लोकी आलेले आहोत. तू माझ्याशी अभिन्न आहेस. यावेळेला द्रौपदी आपल्या भावाजवळ बसलेली होती. श्रीकृष्णांची ही अद्भुत दैवी वचन ऐकून द्रौपदी त्यांच्याजवळ आली आणि शरणाची इच्छा करणारी पांचाली त्या शरण्य असलेल्या श्रीकृष्णांना म्हणाली की तू विष्णू आहेस, तूच यज्ञ आहेस, तू यष्टा, तू यष्टव्य असं परशुरामांचं कथन आहे. कश्यपांचं म्हणणं आहे की महर्षीगण तुला क्षमा आणि सत्य यांचं स्वरूप समजतात. सत्यापासून प्रगट झालेला यज्ञही तूच आहेस. मधुसूदना, तुझ्या प्रति प्रेम असल्यामुळे मी आपलं दुःख तुला निवेदन करते आहे. द्यूताच्या वेळेला कौरव सभेमध्ये जे संकट द्रौपदीवर कोसळलं आणि तिचा जो घृणास्पद अपमान करण्यात आला, त्या प्रसंगी तिला जी असहाय्यता जाणवली, दुःख झालं, ते सगळं ती मानिनी स्त्री कधीही विसरू शकली नाही. तिने अत्यंत दाहक शब्दात ते सर्व श्रीकृष्णांच्या समक्ष मांडलं. द्रौपदी श्रीकृष्णांना म्हणाली की माझ्यासारखी स्त्री जी कुंती पुत्रांची पत्नी तुझी सखी दृष्टद्युम्नाची भगिनी तिला सभेमध्ये केस धरून ओढत आणून तिचा अवमान केला जाऊ शकतो. मी त्यावेळी रजस्वला होते, एक वस्त्र होते, माझ्या वस्त्रावर रक्ताचे थेंब सांडलेले होते, लज्जेनी भीतीने थरथर कापत होते. अशा अवस्थेत कौरव सभेत मला ओढत आणत होते. पांडव, पांचाल आणि वृष्णीवीर तुझ्यासारखा जिवंत असताना, धृतराष्ट्राच्या पुत्रांनी दासी भावानी माझा उपभोग घेण्याची इच्छा प्रकट केली. थोडी शांत होऊन द्रौपदी पुढे म्हणाली की मी या बाबतीत पांडवांची तर निंदाच करते. आपल्या यशस्विनी धर्मपत्नीचा शत्रूकडून छळ होत असताना ते सर्व सहन करत नुसते पाहत होते. पत्नीचं रक्षण करणं हा सत्पुरुषांनी आचरलेला सनातन धर्म देखील त्यांना समजू नये. यानंतर द्रौपदीने पांडवांबाबत कौरवांनी केलेल्या दुर्व्यवहारांचा सगळा पाढा श्रीकृष्णांसमोर वाचला आणि अत्यंत क्रोधानी आणि उद्वेगाने द्रौपदी म्हणायला लागली की माझ्यासाठी आता ना पती आहेत, ना पुत्र आहेत, ना बांधव आहेत, ना पिता, आणि मधुसूदना ना तूही आता माझ्यासाठी आहेस. कारण तुम्ही सर्वजण या नीच लोकांकडून माझा जो अपमान झाला त्याची उपेक्षा करता आहात असं मला वाटत. माझ्या अपमानाबद्दल तुमच्या अंतःकरणात कुठलेही दुःख दिसत नाही. त्या प्रसंगी कर्णाने माझा जो उपहास केला त्याचं दुःख माझ्या हृदयातून दूर होत नाही. शेवटी शरण्य अशा श्री कृष्णांना ती अधिकारवाणीने बोलायला लागली की हे श्री कृष्णा, चार कारणांसाठी तुला माझं सदैव रक्षण करावंच लागेल. एक म्हणजे मी संबंधी आहे, दुसरं म्हणजे अग्निकुंडात जन्मल्यामुळे मी गौरवशालिनी आहे, तिसरं म्हणजे मी तुझी सखी आहे, आणि माझं रक्षण करण्यास तू समर्थ आहेस. म्हणून ते दाहक आणि धर्मयुक्त असे उद्गार ऐकून भगवान म्हणाले की तू ज्यांच्यावर क्रुद्ध झालेली आहेस त्यांच्या स्त्रिया देखील आपल्या प्रिय पतींना अर्जुनाच्या बाणांनी छिन्न विच्छिन्न होऊन रक्ताने भरलेल्या अवस्थेत धरतीवर मरून पडलेले पाहून अशाच प्रकारे रडणार आहेत. पांडवांच्या हितासाठी जे काही करणं संभवनीय आहे ते सगळं मी करीन, तू शोक करू नकोस. आणि भविष्याच्या सत्यत्वाबद्दल प्रतिज्ञापूर्वक श्री कृष्ण म्हणू लागले की मी सत्य प्रतिज्ञापूर्वक म्हणतो आहे की तू राजराणी होशील. हे सखे, कृष्णे आकाश कोसळून पडेल, एक वेळ हिमालय विदीर्ण होऊन जाईल, पृथ्वीची शकल होतील, समुद्र आटून जाईल, पण माझं वचन व्यर्थ होणार नाही. भगवंतांचे हे उद्गार ऐकून द्रौपदीने अर्जुनाकडे पाहिलं तेव्हा अर्जुन म्हणाला की रडू नकोस, भगवान मधुसूदन जे म्हणतात ते अवश्य घडून येईल, अन्यथा वेगळं काही होणार नाही. दृष्टद्युम्नांनी देखील द्रोणादिकांच्या वधाविषयी निश्चिती व्यक्त करून म्हटलं की श्रीकृष्ण आणि बलरामांचा आश्रय करून आम्ही युद्धात शत्रूंना अजेय आहोत. हे भगिने, इंद्रही आम्हाला रणात परास्त करू शकत नाही. धृतराष्ट्र पुत्रांची गोष्ट तर सोडच. तेव्हा द्रौपदी शांत आणि आश्वस्त झाली, सर्वजण भगवान श्रीकृष्णांकडे पाहू लागले तेव्हा भगवान सर्वांसमक्ष युधिष्ठिराला म्हणाले की मी जर द्यूताच्या वेळेला द्वारकेत अथवा जवळपास असतो तर तुम्हाला या भारी संकटात पडू दिलं नसतं, सापडू दिलं नसतं. ते म्हणाले की धृतराष्ट्र, दुर्योधन किंवा अन्य कौरवांनी बोलवलं नसतं तरी मी त्या सभेत आलो असतो. द्यूताचे दोष दाखवले असते, द्यूत रोखलं असतं. भीष्म, द्रोण, कृप, धृतराष्ट्र सर्वांना बोलून सांगितलं असतं की तुमच्या पुत्रांनी द्यूत खेळू नये. द्यूत, मृगया आणि मद्यपान या चार कामनाजनित भोगांपासून दुःख होतं हे मी त्यांना सांगितलं असत आणि समजावलंही असत. या उपरही माझं म्हणणं जर त्यांनी मानलं नसतं तर मी बलपूर्वक त्यांचा निग्रह केला असता. या उपरही शत्रूंनी अन्यायाचा अवलंब करून धृतराष्ट्राची साथ केली असती तर मी तिथंच त्या सगळ्या सभासदांचा वध केला असता. युधिष्ठिराने विचारलं की हे कृष्णी नंदन कृष्णा, त्यावेळेला द्वारकेच्या सन्नीत तू का नव्हतास, तुझं वास्तव्य तेव्हा कुठं होतं? त्यावर भगवान म्हणाले की मी शाल्वाच्या सौभ नामक नगराकार विमानाला नष्ट करण्यासाठी गेलेलो होतो. राजसूय यज्ञानंतर इंद्रप्रस्थाहून निघाल्यापासून शाल्ववधापर्यंतचा सर्व वृत्तांत भगवंतांनी त्यांना विस्ताराने सांगितला. द्यूत प्रसंगी आपल्या अनुपस्थितीचं कारण सांगून श्रीकृष्ण पुन्हा म्हणाले, त्यावेळेला जर मी हस्तिनापुरात असतो तर एक तर द्यूत झालं नसतं अथवा दुर्योधन जिवंत राहू शकला नसता. बांध नष्ट झाल्यानंतर पाण्याला रोखणं शक्य नसतं, त्याप्रमाणे आज सगळं काही घडून गेल्यावर मी तरी काय करणार. भगवान श्रीकृष्णांनी युधिष्ठिराची आज्ञा घेतली आणि सुभद्रा अभिमन्यू यांना बरोबर घेऊन ते द्वारकेला परत गेले. पाठोपाठ दृष्टद्युम्न देखील द्रौपदीच्या मुलांना घेऊन आपल्या राजधानीमध्ये परत गेला. हरिओम तत्सत. आपण एक मिनिटभर शांत डोळे मिटून बसूया. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर सुमन. बोलो नंद के लाल की जय.